चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर आयुक्तांची नोटीस येऊनही कारखान्यांनी दिली नाही ऊस थकबाकी। कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची ऊस थकबाकी अजूनही दिली गेलेली नाही अशी तक्रार ऊस शेतकऱ्यांनी केली आहे। कर्नाटकमध्ये 72 कारखान्यांकडून ऊस थकबाकी देण्यात खूप अडचणी येत आहेत। त्यात एकट्या बेळगाव जिल्ह्यामध्ये 24 कारखान्यांकडून 1182 कोटी देणं आहे। यासंदर्भात ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकचे साखर आयुक्त KG शांताराम यांना भेटले तर त्यांनी नोटीस काढून जर 7 दिवसाच्या आत ऊस थकबाकी दिली नाही तर जप्तीची कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं। पण या गोष्टीला 4 महिने उलटूनसुद्धा कर्नाटक सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नाही अशी तक्रार ऊस शेतकऱ्यांनी केली। आजपर्यंत कोणत्याही कारखान्यानं FRP नुसार दर दिलेला नाही। 2017-18 गाळप हंगामातसुद्धा 2900 प्रतिटन दर ठरला होता, परंतु कारखान्यांनी नोव्हेंबरपर्यंतच 2900 रुपयांनी दर दिला आणि 1 डिसेंबरनंतर 2500 दिला। यात शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं असा आरोप कागवाड गावातील ऊस शेतकरी शशिकांत जोशी यांनी केला। या पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा यावा अशी मागणी होत आहे। यासोबतच ऊस शेतकऱ्यांमध्ये जागरूकता असा प्रयत्न चालला आहे। ज्या गतीनं महाराष्ट्रामध्ये ऊस थकबाकी भागवली जाते त्याच गतीनं कर्नाटकमध्ये सुद्धा ऊस थकबाकी भागवली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे।